सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि देश कार्याला वाहून घेतलेल्या प्रत्येक सैनिकाला सलाम. त्या सैनिकाची इन्स्पिरेशन ठरणाऱ्या त्याच्या परिवारवासियांना, त्याच्या परिवारजनांना सलाम. मॉर्निंग नंबर 1 मध्ये सोल्जर्स सीमेवर तैनात असतात आणि सोल्जर्सचं कॉन्ट्रीब्युशन जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं त्यांच्या परिवारजनांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. एक पत्नी स्वतःच्या नवऱ्यापासून विरह सहन करते कारण तिला माहिती असतं मी जर माझे सगळे हट्ट माझ्या नवऱ्यापुढं मांडत राहिले तर माझा नवरा शांतपणानं सीमेवर राहू शकणार नाही आणि माझ्या देशाचं संरक्षण करू शकणार नाही. म्हणून स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचा सहवास या गोष्टींना मुरड घालत एक बायको स्वतःच्या नवऱ्याला सीमेवर जा तू निश्चिंतपणे लढ, मी घराची जबाबदारी सांभाळीन असं म्हणते. एक आई आपल्या मुलाला सांगते की हो बाळा तू जाऊन लढ, माझी काळजी करू नको, माझी काळजी करण्यासाठी इथं मंडळी आहे. तर तुझं पहिलं कर्तव्य देश आणि दुसरं परिवार. मॉर्निंग नंबर 1 मध्ये अशा सगळ्या महिलांसोबत आज आपण बोलणार आहोत. आज सुद्धा आपल्या सोबत अशीच एक नारी असणार आहे. नारी शक्तीचं जागृत प्रतीक एका सैनिकाची बायको, एका सैनिकाची मुलगी आज आपल्यासोबत असणार आहे. मॉर्निंग नंबर 1 मध्ये थोड्याच वेळात गप्पांचा सिलसिला सुरू होईल. जस्ट स्टे ट्यून, बजाते राहो.